स्टेट बँक कार लोन योजनेद्वारा आपल्या स्वप्नातल्या गाडीचे स्वप्न साकार करा. 1,00,000 रकमेच्या राशीवर मासिक हप्ता 1,725 रुपये फक्त आणि कर्ज परतफेड अवधी 7 वर्षापर्यंत. गाडीची नोंदणी, किंमत, विमा आणि कार ऍक्सेसरीजच्या होणाऱ्या किमतींच्या 85% कर्ज मंजुरी. मुदतीपूर्वी कर्ज फेडल्यास कोणत्याच प्रकारचा दंड नाही. तसेच 31 डिसेंबर 2011 पर्यंत मंजुरी शुल्क अजिबात नाही. तर झाले ना स्वतःच्या गाडीचे स्वप्न साकार स्टेट बँक कार लोन. चला तर आजच आपल्या जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेत भेट द्या.